ब्रह्मसूत्र पदैहि चैव हेतुमद्भिहि विनिश्चिति विनिश्चितैहि ब्रह्मसूत्राच्या पदांमध्ये देखील या क्षेत्रासंबंधी कार्य कारण भाव निश्चित केला आहे अशा पद्धतीचा हा श्लोक आहे. हा जो 13वा अध्याय आहे तो क्षेत्र क्षेत्रज्ञ योग असा अध्याय आहे. हे जे शरीर आहे या शरीराला क्षेत्र असं म्हणतात आणि हे शरीर आहे असं जाणणारा जो या शरीरामध्येच आहे त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात असे या अध्यायाची सुरुवात झालेली आहे. क्षेत्रज्ञांचे अपि माम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत आणि सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ तो मी आहे असं जाण. आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याच्या संबंधीचं जे ज्ञान आहे यत् ज्ञानम मत मम त्याला खऱ्या अर्थाने ज्ञान असं म्हणतात असं माझं मत आहे असं भगवंत म्हणतात. हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र कोणत्या प्रकारचं आहे कोणत्या विकाराने बनलेलं आहे हे क्षेत्र ज्या मूळ कारणाचं कार्य आहे ते मूळ कारण कोणत्या प्रभावाने हे क्षेत्र आहे ते मी तुला संक्षेपाने सांगतो तू ऐक. तत् क्षेत्रम कत्य यादृप्य यत् विकारी यतश्च यत् तच यो यत् प्रभावश्च तत् समासेनम् गुरु. ते मी तुला संक्षेपाने सांगतो तू ऐक असं भगवंत म्हणतात. क्षेत्राच्या संबंधीचं हे जे ज्ञान आहे हे ज्ञान अशा करता सांगितलं गेलं की क्षेत्र म्हणजे जे शरीर ते शरीर हे अपरिहार्यपणाने मिळालेली गोष्ट अशी आहे त्याला धावलता येणार नाही. जरी संतांनी सांगितलं की देह बुद्धी बाजूला काढली पाहिजे देह मी हा भाव बाजूला काढला पाहिजे तरी देखील देह बाजूला काढता येत नाही ही अडचण आहे. या देहाचा नाश केल्यामुळे कुठे ज्ञान प्राप्त होईल अशी गोष्ट नाहीये. देह मन आणि बुद्धी या गोष्टी अपरिहार्यपणे जीवनामध्ये राहणारच आहेत त्यांना बाजूला काढता येणार नाही. त्यांना बाजूला काढून म्हणजे त्यांचा नाश करून त्यांचा विध्वंस करून कोणत्याही ज्ञानापर्यंत पोहोचता येणार नाही. याचा उलट देह मन आणि बुद्धी या तीन गोष्टींच्या साधनांमुळे आपल्याला आत्मज्ञानापर्यंत पोहोचता येईल. म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, देह आणि जो देही आहे तो देही, हे जरी एकमेकांपासून भिन्न असले आणि अंतिमतः जो देही आहे, जो क्षेत्रज्ञ आहे त्याच्यापर्यंतच पोचायचं असेल तरी देखील या देहाला सर्वस्वी डावलून त्याच्यापर्यंत पोचता येणार नाही, त्या मदतीनेच त्याच्यापर्यंत पोचता येईल. लोकमान्य एका ठिकाणी असं म्हणतात की एखादा कुशल कारागीर असेल, त्या कुशल कारागिराला जशी हत्यारांची गरज लागते तसं जे कौशल्य आहे ते कौशल्य आणि हत्यार या दोन्ही गोष्टी जरी परस्परांपेक्षा वेगळ्या असल्या तरी देखील त्याला आपली कलाकृती निर्माण करण्यासाठी म्हणून हत्यारांची गरज ही लागते. कुशलतेबरोबरच हत्यारांची गरज लागते. हत्यारांशिवाय तो काही करू शकत नाही, हत्यारांना डावलून तो काही करू शकत नाही. तशाच प्रकारे आत्मा हा जरी निसंग असला, अनादी आणि अनंत असा असला, जन्म मरण रहित असा असला, सच्चित आनंद स्वरूप असा असला तरी देखील त्याला या बोधावर येण्यासाठी म्हणून देहाची, मनाची आणि बुद्धीची, त्यांच्या मदतीची अत्यंतिक आवश्यकता असते. त्यांना दूर करून तो करू शकत नाही. त्यामुळे आतापर्यंत 12व्या अध्यायापर्यंतच्या निरूपणाचा जो रोख होता तो रोख थेट आत्मज्ञानाची प्रचिती कोणत्या साधनांनी घेता येते असा होता. मग त्याच्यामध्ये कर्म आलं, ध्यान आलं, भक्ती आली, यासंबंधीचे सगळे विचार आले, तरी देखील भान करणाऱ्या पुरुषाला आपला देह, आपल्या देहाच्या विविध भावना, त्याच्या ठिकाणी निर्माण होणारे विकार आणि ते विकार आपल्याकडून ज्या पद्धतीने कार्य घडवून घेतील ती कार्य त्याची फळं या चक्रात सापडणं याला दुसरा पर्याय राहत नाही, तो अपरिहार्यपणाने याच्या चक्रामध्ये सापडतो. आणि मग त्याचा असा गोंधळ होण्याची शक्यता असते की एकांतामध्ये आपल्या खोलीत तार लावून ध्यानाला बसलेला असताना क्षणिक मनाचं अमन झाल्यानंतर आपण जो आत्मस्वरूपाचा प्रत्यय घेतो तो आत्मस्वरूपाचा प्रत्यय आणि दार उघडून बाहेर आल्यानंतर जी विविध गुणी विचित्र अशी सृष्टी आहे ती सृष्टी आणि आपली इंद्रिय यांचा जेव्हा संयोग होतो तेव्हा आपण एकांतात घेतलेल्या ज्ञानाची बुजावणी करायची कशी हा प्रश्न निर्माण होतो. डोळे जेव्हा त्यांच्या विषयांकडे खेचतात, कान जेव्हा त्याच्या विषयांकडे खेचतात, सर्व इंद्रिया आपल्या आपल्या विषयांकडे जेव्हा खेचतात तेव्हा हे खरं की आपण जे ध्यानाला बसलेलं होतं आणि आत्मस्वरूपाशी तादात्म्य पावलो ते जीवन खरं, अशा प्रकारचा गोंधळ त्याच्या जीवनामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. या गोष्टी होऊ नये म्हणून हा 13वा अध्याय सांगितलेला आहे. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इति अभिधीयते. आणि दोन्ही गोष्टी रोचक आहेत, सुंदर आहेत, दोन्ही गोष्टी भय पाडणाऱ्या आहेत. निर्विषय आनंद देखील उत्तम आहे. निर्विषय आनंदामध्ये देखील अत्यंत रममाण व्हायला होतं. ज्याला तो आनंद मिळतो अशा माणसाला निर्विषय आनंद देखील अत्यंत सुखावह असतो. पण तो निर्विषय आनंद घेतल्यानंतर जेव्हा समोर श्रीखंडपुरीचं ताट येतं, जेव्हा अमरसपुरीचं ताट येतं, तेव्हा जो आनंद जेवून मिळणार आहे तर तो आनंद आनंद नाही कसा?
निर्विषय आनंद हा जर आनंद असेल तर समोर असलेला विषयांपासून मिळणारा आनंद देखील एक आनंदच आहे. मग अशा प्रकारच्या आनंदाला दूर करून केवळ निर्विषय आनंदाची प्राप्ती करायची असं जरी ठरवलं तरी वारंवार हे विषय आडवे येतील. समर्थ म्हणतात की देह बुद्धी केली बळकट, आणि बळकट करायला देखील लागत नाही. प्रसंगी जेव्हा आपण साधनेत नसतो, जेव्हा आपण नामात नसतो, जेव्हा आपण अनुसंधानामध्ये नसतो तेव्हा आपण देहबुद्धीमध्ये असतो. देहबुद्धी केली बळकट आणि ब्रह्म पाहो गेला धीट, तो दृश्याने रुधली वाट परब्रह्माची, तेव्हा दृश्य आडवं येऊन थांबतं, दृश्य अडवतं. या दृश्याची बुझावणी करून आपण जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे क्षणिक ध्यानाच्या वेळेला, जी अनुभूती घेतलेली आहे ती अनुभूती कायम कशी टिकवायची हा साधकाच्या पुढे प्रश्न असतो. आणि म्हणून या क्षेत्राच्या संबंधीचा जो विचार आहे तो विचार, हे क्षेत्र कोणतं आहे, कोणत्या प्रकारचं आहे, कोणत्या विकारांनी युक्त आहे, कोणत्या कारणाचं कार्य म्हणून हे क्षेत्र काम करतं, याच्यामध्ये असणारा क्षेत्रज्ञ तो कोण, हे सर्व जाणून घेणं हे अत्यंत महत्वाचं ठरतं असं भगवंत म्हणतात. भगवंत जरी म्हणाले की हे क्षेत्र आणि हे क्षेत्र असं जाणणारा जो आहे तो क्षेत्रज्ञ, हे जरी आपल्याला तर्कबुद्धीने समजत असलं तरी देखील आपण वारंवार त्या क्षेत्राशीच एक रूपता साधतो. जो क्षेत्रज्ञ आहे तो क्षेत्रज्ञ क्षेत्राशी वारंवार संलग्न होत असतो, वारंवार एक रूपता साधत असतो. जर ही गोष्ट इतकी उघड असती की हा देह आहे याला क्षेत्र असं म्हणतात आणि या देहामध्ये जो वस्तीकरण राहिलेला आहे तो क्षेत्रज्ञ आहे, जो हा देह आहे असा जाणतो तो क्षेत्रज्ञ आहे, तर गोष्ट खूपच सोपी होती. पण ही गोष्ट फक्त ऐकताना समजते आपल्याला, एरवी आपण त्या भावामध्ये नसतो, आपण क्षेत्राशी अत्यंत संलग्न असतो, एकरूप होऊन गेलेलो असतो. म्हणून जरी ऐकायला हे बरं वाटत असलं तरी देखील आणि सर्व क्षेत्रांमध्ये असणारा क्षेत्रज्ञ तो मी आहे म्हणून माझा अंतर्यामी भगवंतच आहे हे ऐकायला जरी बरं वाटत असलं तरी आपल्याला साक्षात आणि सातत्याने असा त्याचा प्रत्यय नाही, त्याची प्रचिती नाही. त्याच्या उलट या क्षेत्राच्या विविध भावांशी आपण सातत्याने समरसता पावतो. जो क्षेत्रज्ञ आहे तो क्षेत्रज्ञ याच्या विविध भावनांशी सतत एकरूप होत असतो आणि साधकाची हीच खरी अडचण असते. जो क्षेत्रज्ञ आहे त्या क्षेत्रज्ञांनी बाजूला उभं राहावं आणि क्षेत्राचं काम पाहावं असं घडत नाही, तर क्षेत्रज्ञ क्षेत्राशी अत्यंत समरस झालेला असतो. मला जेव्हा भूक लागते आणि मी म्हणतो की मला भूक लागली, तेव्हा खरं म्हणजे माझ्या पोटात काहीतरी गडबड चाललेली असते आणि त्यामुळं मला म्हणजे त्याच्यापेक्षा पोटापेक्षा वेगळा असणारा अशा मला भूकेची भावना निर्माण झालेली असते. पण आपण पोटाला भूक लागली असं म्हणत नाही, आपण म्हणतो की मला भूक लागली. केवळ हा वाक्प्रयोग म्हणून मी तुम्हाला सांगत नाहीये, तर याच्यामध्ये आपलं न कळत असणारं एक गहन असं अज्ञान देखील दडून राहिलेलं आहे. जेव्हा दुखतं तेव्हा नुसतं डोकं दुखतं असं मी म्हणत नाही, तर माझं डोकं दुखतं असं मी म्हणतो. जो क्षेत्रज्ञ आहे तो क्षेत्रज्ञ या डोकं दुखण्याशी एकरूप होऊन गेलेला असतो. जेव्हा पाय दुखतात तेव्हा पाय दुखतायत एवढंच न म्हणता माझे पाय दुखतायत असं मी म्हणतो. म्हणजे जो मी आहे खरा या क्षेत्रापेक्षा वेगळा असणारा, भगवंतांचं म्हणणं असं आहे की इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम, म्हणून पाय दुखतो आहे, डोकं दुखतं आहे, पोटात भूक लागलेली आहे असं न म्हणता माझे पाय दुखत आहेत, माझं डोकं दुखतं आहे, मला भूक लागलेली आहे असं आपण शब्द प्रयोग करतो. कळत न कळत आपण म्हणजे क्षेत्रज्ञ क्षेत्राशी एकरूपता साधलेला असतो. त्यामुळे या क्षेत्राच्या संबंधीचं जे ज्ञान आहे ते ज्ञान देखील आपलंच ज्ञान आहे, आपल्याशीच संलग्न ज्ञान आहे अशा पद्धतीने आपण क्षेत्राकडे देखील पाहतो. खरं म्हणजे करण्यासारखा प्रयोग आहे, करून पाहण्यासारखा प्रयोग आहे. तुम्ही जेवता आहात तर तुम्ही दोन प्रकारांनी जेवू शकता, एक म्हणजे मी जेवतो आहे या भावनेने तुम्ही जेवू शकता की जसं तुम्ही आम्ही रोज जेवतो मी जेवतो आहे या भावनेने तुम्ही जेवू शकता आणि शरीर जेवतं आहे आणि तुम्ही वेगळेपणाने पाहणारा देखील कोणीतरी आहात. जेवणाची क्रिया चाललेली आहे आणि ती पाहणारा देखील स्वतंत्रपणाने कोणीतरी अनुभवतो आहे. आपण रस्त्याने चाललेले आहोत तर त्यावेळेला एक चालणार आहे शरीर चाललेलं आहे आणि शरीर चाललेलं आहे हे समजणारा कोणीतरी तिथं आहे ही देखील भावना आपण निर्माण करू शकतो पण आपण ती निर्माण करत नाही. याचं कारण क्षेत्राशी असणारी आपली समरसता एकरूपता. शरीर चाललं म्हणजे मीच चाललो, मला दुसरा कोणता विचार करण्याची गरज भासत नाही. इथं भगवंत असं म्हणतात की या क्षेत्राला क्षेत्राचं स्थान द्यावं, क्षेत्राचा दर्जा द्यावा आणि जो क्षेत्रज्ञ आहे त्याला क्षेत्रज्ञाचा दर्जा देऊन रिकामं व्हावं आणि क्षेत्रज्ञानी सदैव पाहावं की क्षेत्र काम करत आहे. जसा शेतकरी, क्षेत्र याचा दुसरा अर्थ जसा शेतकरी आपल्या शेतामधून काही एक पीक घेत असतो तसा क्षेत्रज्ञ या क्षेत्राकडून काही ना काहीतरी काम करून घेतो आहे, काम काढून घेतो आहे असंही पाहता येणं शक्य आहे. अशा पद्धतीने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांची खरं म्हणजे फारकत असायला पाहिजे पण तशी फारकत न करता आपण जीवनाकडे पाहतो आणि असं जीवनाकडे पाहिल्यामुळे ध्यानात मिळवलेला जो अनुभव असतो तो अनुभव व्यवहारामध्ये हातातून निसटतो, हातातून सुटून जातो. चालता बोलता हिंडता फिरता लिहिता वाचिता खाता जेविता निजात्मसत्ता आठवावी असं स्वरूपानंद जेव्हा म्हणतात तेव्हा क्षेत्रज्ञाला सतत आठवत राहावं. या सगळ्या क्रिया घडत असताना धन सुत दारा असो दे पसारा नको देऊ थारा आसक्तीते स्वामी म्हणे राहे देही उदासीन पाहे रात्रंदिन आत्मरूप असं तेव्हा म्हणतात तेव्हा तुम्ही क्षेत्रज्ञ होऊन राहा असं ते तुम्हाला सांगत असतात. आणि या क्षेत्राच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टींकडे तुम्हाला अलिप्तपणाने पाहता येत आहे का हे तुम्ही पहा असं ते तुम्हाला सांगत असतात. आपल्या या ओव्या पाठ असतात, सगळे मजकूर आपल्याला पाठ असतात पण आपण नेमकं ते आपल्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी म्हणून विसरून जातो असं होतं. तुमची स्तुती होईल तेव्हा स्तुतीच्या प्रसंगी तुमच्या देहाची स्तुती होते आहे किंवा देहाच्या ठाई जे गुण वसतील आहेत त्या गुणांची स्तुती होते आहे आणि तुम्ही ती स्तुती वेगळेपणाने अनुभवत आहात. अशा पद्धतीने आपण स्तुतीकडे पाहत नाही. जेव्हा निंदा होते तेव्हा देखील या भावाने निंदेकडे पाहत नाही. माझी स्तुती होते आहे या भावनेने स्तुतीकडे पाहतो, माझी निंदा होते आहे या भावनेने निंदेकडे पाहतो, माझा मान होतो आहे अशा भावनेने मानाकडे पाहतो, माझा अपमान होतो आहे या भावनेने अपमानाकडे पाहतो. आपल्या ज्या यज्ञयावत क्रिया आहेत त्या क्रियांच्या वेळेला आपल्याला जर क्षेत्रज्ञाला बाजूला काढता आलं, मला स्वतःला जर बाजूला काढता आलं तर यत् ज्ञानम मत मम असं भगवंत म्हणतात तर त्याला मी खरं ज्ञान म्हणे. क्षेत्र क्षेत्रज्ञ यो हो ज्ञानम यत् ज्ञानम मत मम क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याच्या संबंधी जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला मी ज्ञान असं म्हणतो असं जेव्हा भगवंत म्हणतात तेव्हा असं का म्हणतात? अशा करता म्हणतात की ज्याला याची कायम जाणीव झालेली आहे मग आता त्याला साधनं देखील कृत्रिम होऊन जाईल कारण साधनेनी देखील स्वभावत क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे खरं म्हणजे वेगळे असताना साधनेनी ते अधिक पक्केपणाने समजून घेणं आहे. जर आधीच समजलं ते तर ध्यानाने आणि वेगळं काही साधायचं नाहीये. म्हणून समर्थ म्हणतात की साधनी जे साधावे ते आपणची स्वभावे तेथे साधनेच्या नावे शून्याकार. जर अशा प्रकारचा भाव प्राप्त झाला तर ती साधकाच्या जीवनातली सहजावस्था असेल मग त्याला विशेष करून साधना करण्याची देखील गरज शास्त्राने सांगितली नाही. पण प्रोव्हाइड आहे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये तो पक्का झालेला असला पाहिजे. असं जर पक्केपण त्यांनी मिळवलं तर चालता बोलता निचेष्ठित पडिले नसता मुक्ती लाभे सायोज्यता सद्गुरु बोधे असं समर्थ म्हणतात. सायोज्य मुक्तीचा तो धनी होऊन जाईल. म्हणून जे आपण साधनेमध्ये कमावतो ते व्यवहारामध्ये टिकवायचं कसं ते हा अध्याय आपल्याला सांगतो. आपण हे पहिले तीन श्लोक पाहिलेले आहेत आणि आज जो चौथा श्लोक आपण पाहिला सुरुवात केली कृषीभिही बहुधा गीतम छंदोभिही विविधैः पृथक. वैदिक ऋषी कृषीभिही याचा अर्थ वैदिक ऋषी. या वैदिक ऋषींची नावं नाहीत. ऋषी तर्पणामध्ये ज्यांची नावं देखील आली नाहीत असे काही ऋषी होऊन गेले. त्या ऋषींनी निर्माण केलेल्या ज्या रचना आहेत त्या रचनांबाबत ऋषीभिही बहुधा गीतम असं भगवंत म्हणतात. बहुधा प्रकारांनी अनेक प्रकारांनी म्हणजे सगळ्या प्रकारची शास्त्र श्रुती म्हणजे उपनिषद स्मृती म्हणजे पुराण ही ज्यांनी निर्माण केली अशा प्रकारचे अनेक ऋषी. ज्यांनी वेद वाङ्मय निर्माण केलं असे ऋषी. त्यांनी बहुत प्रकारे अनेक प्रकारांनी अनेक छंदांमध्ये रचना केल्या. कृषीभिही बहुधा गीतम छंदोभिही विविधैही पृथक. विविध परींनी विविध प्रकारांनी आणि पृथक पृथक अशा या रचना झाल्या. चारही वेदांच्या संहिता तसंच वेदांपासून निर्माण झालेली अंततः असणारी उपनिषद आणि वेद आणि उपनिषद जड चेतन शरीर शरीरी देह देही याच्या संबंधी करत असलेली निरूपण ही सगळी निरूपण उपनिषद म्हणून ओळखली जातात. अंततः उपनिषदांचं जे ज्ञान आहे ते ज्ञान हे प्रधान म्हणून म्हटलं गेलं. पण ही उपनिषद देखील वेगळ्या वेगळ्या कालखंडामध्ये रचली गेली. तसंच या उपनिषदांचे कर्ते देखील अनेक होते. कोणा एका ऋषीने ही उपनिषद केली नाहीत. त्यामुळं त्यांच्या त्यांच्या सांगण्याच्या पद्धतीमुळं जी उपनिषद तयार झाली त्या उपनिषदांचं कथन देखील प्रसंगी एकमेकांच्या विरोधात आहे की काय असं भासतं. एकाने जे सांगलं तसंच दुसऱ्यांनी सांगितलं असं नाही, तर त्यांनी थोडं वेगळ्या पद्धतीने सांगितलं. हे जे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगितलं गेलं त्याची जुळणी फेरजुळणी भगवान व्यासांनी म्हणजे बादरायण ऋषींनी ब्रह्मसूत्र पद रचून केली. विविध प्रकारच्या उपनिषदांचा कार्यकारण भाव हा ब्रह्मसूत्रामध्ये त्यांनी एकत्रित आणला. त्यामुळं सर्व उपनिषद जे सांगतात तर ते सारभूत पद्धतीने ब्रह्मसूत्रामधून वाचायला मिळतं अभ्यासायला मिळतं. भगवंत असं म्हणतात की कृषीभिही बहुधा गीतम छंदोभिही विविधैः पृथक् ब्रह्मसूत्र पदैः चैव हेतुमद्भिः विशिष्यते. उपनिषदांचं रहस्य समजण्यासाठी म्हणून ब्रह्मसूत्र पद ही अत्यंत महत्वाची आहेत. या भगवद्गीतेची एक गंमत अशी आहे की भगवद्गीतेमध्ये भगवंतांच्या म्हणजे भगवान गोपालकृष्णांच्या मुखातून व्यासांनी निर्माण केलेल्या कलाकृतींची स्तुती अनेक वेळेला होताना दिसते. आणि ही भगवद्गीता स्वतः व्यासांनी रचलेली आहे ही एक मोठी अद्भुत अशी गोष्ट आहे. हे परस्पर एकमेकांना किती मानत होते हे यावरून लक्षात येतं. जेव्हा अग्रपूजेनी अग्र पूजेचा मान कोणाला द्यावा असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा भीष्माचार्यांनी गोपाल कृष्णांचं नाव सुचवलं आणि भगवान व्यासांनी त्याला अनुमोदन दिलं. म्हणजे गोपाल कृष्ण लीला चरित्र करत असतानाच हा भगवंत आहे अशा प्रकारची जाणीव भगवान व्यासांना होती. व्यासांनी केलेली जर अप्रतिम कामगिरी कोणती असेल तर जे मोठमोठे चार ओजड झालेले असे वेद होते आणि त्या वेदांमधून अंततः निर्माण झालेलं जे उपनिषद या नावानी ज्ञान होतं ते ज्ञान ब्रह्मसूत्रांच्या अंगानी त्यांनी एकत्रित केलं. जर व्यासांनी ब्रह्मसूत्र रचली नसती तर उपनिषद नेमकं काय सांगताहेत, सार काय सांगताहेत, तर ते पुन्हा पुन्हा प्रत्येकाला स्वतंत्र अभ्यास करून शोधून काढायला लागलं असतं. पण व्यासांनी अजून एक गंमत केली, ती म्हणजे महाभारतामध्ये त्यांनी भगवद्गीता देखील रचली. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा जो संवाद झाला त्या संवादाला समोर ठेवून व्यासांनी आपलं सगळं कौशल्य पुन्हा एकदा पणाला लावून भगवद्गीता रचली. भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु वेदविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अशा प्रकारचे शब्द आहेत. म्हणजे व्यासांनी रचली खरी, पण व्यासांनी आधार कशाचा घेतला, तर भगवंतांच्या शब्दाचा आधार घेतला, उपनिषदांचा आधार घेतला. वेदांचा अभ्यास आधार घेतला आणि कृष्ण आणि अर्जुन यांच्या साक्षात संवादाचा आधार घेतला. आता आधार घेतल्यामुळं हे सगळं बोलणं होईपर्यंत जी ब्रह्मसूत्र रचली गेलेली होती ती ब्रह्मसूत्र देखील कालांतराने तितकीशी मागे पडली. फक्त पंडितांच्या अभ्यासाचा विषय होऊन गेली आणि सर्वांना त्याच्याही पेक्षा अतिशय सोप्या पद्धतीमध्ये सांगितली गेलेली आणि उपनिषदांपासूनच आलेली, शिवाय कृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातून निष्पन्न झालेली अशी भगवद्गीता हा धर्मग्रंथ किंवा शास्त्रग्रंथ म्हणून पुढे आला. कृषीभी बहुधितम छंदोभी विविधैः पृथक ब्रह्मसूत्र पदैः चैव हेतुमद्भिः विनिश्यतैः. या सर्व पदांमध्ये ब्रह्मसूत्र पदांमध्ये तसंच विविध प्रकारच्या छंदांमध्ये गायल्या गेलेल्या अशा उपनिषद वेद पुराण श्रुती स्मृती ग्रंथ यांमध्ये तसंच निरनिराळ्या ऋषींनी रचना केलेल्या सर्व प्रकारच्या ग्रंथांमध्ये जर कशाचं वर्णन केलेलं आहे तर ते क्षेत्राचं वर्णन केलेलं आहे असं इथं भगवंत म्हणतात. म्हणजे क्षेत्र ज्ञाला जाणायचं खरं, पण क्षेत्राला आणि क्षेत्रज्ञाला दोन्हींना समजून मग विवेकानी त्याच्यातल्या क्षेत्राला बाजूला काढून क्षेत्रज्ञाशी एकरूपता साधायची आहे. त्याकरता हे क्षेत्र म्हणजे काय याच्या संबंधी अनेकांनी अनेक प्रकारे उपपत्ती लावलेल्या आहेत. एक म्हणती हे स्थळ जीवाचेची समूळ, मग प्राण हे कुळ तयाचे एथ, जया प्राणाचे घरी अंगे राबती भाऊचारी आणि मना ऐसा आगरी कुळवाडी करू, तयाते इंद्रिय बैलांची पेटी न म्हणे आवसी पहाटी विषय क्षेत्री आटी काढी भली, मग विधीची वाफ चुकवी आणि अन्यायाचे बीज वाफवी कुकर्माचा करवी राबू जरी तरी तयाची सारिखे असंभड पाप पिके, मग जन्मकोटी दुःख वाहे भोगी जीवू ना तरी विधीची ये वाफे सत्क्रिया बीज आरोपे तरी जन्मशतांची मापे सुखची मविजे. आता वेगळ्या वेगळ्या पद्धतीने या क्षेत्राच्या संबंधी काय सांगितलेलं आहे त्याचं वर्णन स्वतः ज्ञानेश्वर महाराज करतात. भगवंतांनी एवढंच म्हटलं की कृषीभी बहुधा गीतम छंदोभी विविधही पृथक, पण काय पृथक पृथक पद्धतीने काय सांगितलं गेलेलं आहे ते थोडक्यात ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतायत. बघा सगळं मराठी आहे तरी देखील आपल्याला काही कळणार नाही, काय लिहिलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला काही कळणार नाही, हे नीट समजून घेणं ऐकणंच आवश्यक आहे. एक म्हणती हे स्थळ जीवाचेची समूळ. कोणी एक शास्त्रवेत्ते असं सांगतात की हे स्थळ म्हणजे क्षेत्र हे जीवाचेची समूळ, हे जीवाच्या मालकीचं समूळ म्हणजे संपूर्णपणे जीवाच्या मालकीचं असं हे स्थळ आहे. एक म्हणती हे स्थळ जीवाचेची समूळ, मग प्राण हे कूळ तयाचे येथ. आणि या क्षेत्रामध्ये म्हणजे जीवाचं हे क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये वहिवाटदार मात्र कूळ मात्र प्राण किंवा प्राणशक्ती आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मोटके देहाचे उभे आणि चेतना तेथ उपलभे ती चळवळीचे लोभे आला म्हणती. अगदी छोट जेव्हा जन्म होतो तेव्हा अगदी मोटक कोपरा एवढं असं मोटके देहाचे उभे आणि चेतना तेथे उपलभे, त्या ठिकाणी चैतन्य निर्माण होतं. कसं चैतन्य निर्माण होतं? तर प्राणशक्ती आपलं काम करायला सुरुवात करते. प्राण आत बाहेर काम करायला सुरुवात करतात. जन्म झाल्याबरोबर ते प्राण सगळीकडे पोचले पाहिजेत, सर्व शरीरात पोचले पाहिजेत. त्याच्याकरता ते मूल रडलं पाहिजे जोरात. ते जसं जसं रडेल तसं तसं त्याच्या हृदयाच्या ठिकाणी फुफ्फुसाच्या ठिकाणी अधिकाधिक काम सुरू होईल आणि ते जे श्वास घेतले जातील त्या श्वासानी प्राणवायू अगदी पायाच्या करंगळीपासून ते डोक्याच्या केसापर्यंत सर्व ठिकाणी सर्व दूर पसरवला जाईल आणि मग त्याचं चलनवलन सुरू होईल. ते मग डोळे उघडेल, बंद करेल, ते जिभल्या काटेल, ते हात पाय हलवेल, झाडेल इत्यादी. हे जे प्राण आहेत हे प्राण वहिवाटदार आहेत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे जे शब्द आहेत कूळ, हा शब्द आता अस्तित्वात नाही. आपल्या सरकारनी काही वर्षांपूर्वी म्हणजे काय 50 वर्षांपूर्वी असेल कूळ कायदा करून टाकला आणि कूळ कायद्यामुळं कूळ ठेवणं ही प्रथा बंद झाली. त्यामुळं आता नवीन वाचणाऱ्या लोकांना म्हणजे ज्यांना यासंबंधी थोडी माहिती आहे अशी ही मंडळी आता कमी होत चालली. अगदी तरुण मंडळींना तर कूळ ही संकल्पना देखील माहीतच नसणार आहे. काय आहे की जर तुमच्या मालकीची खूप जमीन असेल समजा तर तुम्ही किती ठिकाणी जाऊन ती जमीन कसू शकाल? तुम्ही जाऊ शकणार नाही. पण ती जमीन कोणत्या तरी कारणाने तुमच्या मालकीची झालेली असेल, म्हणजे पूर्वगत परंपरेने तुमच्या मालकीची झाली असेल, तुम्ही ती स्वकष्टाने मिळवली असेल, तुमच्या पूर्वजांनी स्वकष्टाने मिळवली असेल, त्यांना इनाम म्हणून मिळालेली असेल, कोणत्याही पद्धतीने तुमच्यापाशी खूप जर मोठी जमीन असेल तर ती जमीन सर्व ठिकाणी असणारी आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असणारी तुम्ही एकटे कसू शकत नाही, ही अडचण होती. म्हणून जी गरीब कुटुंब होती पण कामसू होती, काम करून ज्यांना राहण्याची इच्छा होती अशा प्रामाणिक लोकांना ज्यांच्या मालकीची बरीच जमीन होती त्यांनी ती जमीन कसायला म्हणून दिली. ते त्याचे वहिवाटदार झाले, ते त्यांचे कूळ झाले आणि त्यांनी ती जमीन कसून त्याचा काही वाटा आपल्याकडे ठेवून उरलेला वाटा मूळ मालकाला द्यायचा. याचं कारण मालकी एकाची आणि कसणारा एक असं असल्यामुळं मूळ मालकालाही मिळालं पाहिजे आणि जो कसणारा आहे त्यालाही मिळालं पाहिजे. पण याच्यामध्ये नंतरच्या काळामध्ये बहुधा खूप अन्यायही झाले असावेत, काही काही असतील कारण. पण ही जी सगळी कुळं होती त्या कुळांच्या मालकीच्या सगळ्या जमिनी झाल्या नंतर. आणि जे मूळ मालक होते ते मालक एका रात्रीमध्ये एकदम बाजूला झाले त्या आपल्या मालमत्तेपासून. असं असल्यामुळे मी तुम्हाला सांगतोय एवढं की कूळ ही संकल्पना कोणाकोणाला करणार नाही, एवढं सांगण्याकरता मी हे सांगतोय. एक म्हणती हे स्थळ जीवाचे ती समूळ, मग प्राण हे कूळ तयाचे येत. मात्र ज्ञानेश्वर महाराजांनी तो शब्द वापरलेला आहे. प्राण हे त्या शरीरामध्ये वस्तीकर असणारं असं कुळ आहे, वहिवाटदार आहे, आणि त्यांची वहिवाट अखंडपणाने हे शरीर पडेपर्यंत चालू असते. जया प्राणाचे घरी अंगे राबती भाऊ चारी आणि मना ऐसा आवरी कुळवाडी करू. त्या प्राणाच्या बरोबरीनी त्या प्राणांनी आपल्या एकट्याला जमत नाही म्हणून अजून आपल्या चार भावांना मदतीला घेतला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जो कुळ आहे त्या कुळांनी आपल्या अजून भावांनाही मदतीला घेऊन ते सगळं काम केलं. मुख्य प्राण पण अपान व्यान उदान आणि समान हे जे त्याचे चार भाऊ आहेत पंचप्राण. जया प्राणाचे घरी अंगे राबती भाऊ चारी आणि मना ऐसा आवरी कुळवाडी करू. आणि त्या कुळाचा एक कारभारी देखील, जे प्राणांनी कुळांनी ही सगळी व्यवस्था पाहण्यासाठी म्हणून सगळ्या बाजूंनी त्याला समजलं तर पाहिजे काय काय चाललेलं आहे, आपण जी जमीन कसतो आहे तिथं, त्यामुळं एक अजून कारभारी नेमला. मना ऐसा आवारी जे चतुर कुळवाडी करू, मनाचं चातुर्य काय वर्णन करून सांगावं. तया ते इंद्रिय बैलांची पेटी, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. ही इंद्रिय म्हणजे जणू बैल. आता हे सगळं क्षेत्र असल्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांनी शेत आणि शेतकरी या पद्धतीने याचं निरूपण केलंय. अवघड नाहीये हे समजून घ्यायला. हे असं का निरूपण केलंय तर भगवंतांचे शब्द आहेत की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. त्याचा दुसरा अर्थ शेत आणि शेतकरी असा निष्पन्न होतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. तया ते इंद्रिय बैलांची पेटी म्हणजे त्या काळामध्ये, ही अजून एक गमतीची गोष्ट आहे की त्या काळामध्ये बैलांच्या सहाय्याने शेती केली जात होती. म्हणजे असं मी बोलतोय की जणू आपण अमेरिकेत आहोत. पण शेती केली जाते हे तरी पुण्यात किती जणांना माहितीये कळतं. म्हणजे दूध कोण घालतं तर चितळे घालतात एवढंच जर माहीत असेल पुण्यामध्ये की गाय किंवा म्हैस दूध आणि मग ते दूध कोणीतरी आणून घालतं हेच जर माहीत नसेल तर मग गोष्ट संपली. तसं बैल शेती करतात हे जर समजा कोणाला माहीत नसेल तया ते इंद्रिय बैलांची पेटी न म्हणे अवसी पहाटी. रात्र दिवस काही न पाहता हे इंद्रिय बैलांची पेटी काम करत असते. विषय क्षेत्री आटी काढी भली. आणि हे बैल कोणत्या क्षेत्रामध्ये राबता करतात तर आपल्या आपल्या विषयांच्या क्षेत्रामध्ये राबता करतात. जे कान कानाचे विषय, डोळे डोळ्याचे विषय, जीभ जिभेचे विषय, स्वामीजी म्हणायचे जंक्शन इंद्रिय आहे. दोन गोष्टी करतो, बोलतो देखील आणि खाते देखील. अशा दोन्ही गोष्टी म्हणजे जेव्हा बोलत नाही तेव्हा खात असते आणि खात नाही तेव्हा बोलत असते. अशा प्रकारे जंक्शन इंद्रिय सर्व प्रकारची इंद्रिय आपल्या आपल्या विषयांमध्ये वर्तन करत असतात. मग विधीची वाफ चुकवी आणि अन्यायाचे बीज वाफवी, कुकर्माचा करवी राबू जरी, तरी तयाची सारीखे असंभळ पाप पिके, मग जन्म कोटी दुःखे भोगी जीवू. मग विधीची वाफ चुकवी. विधी याचा अर्थ विहित कर्म, जी करायला हवी ती कर्म, कर्तव्यात्मक कर्म. एकदा विषयांच्या ठिकाणी इंद्रियांचा राबता सुरू झाला आणि मनासारखा चतुर कारभारी असेल तेव्हा त्याचं चातुर्याने तो आपली स्वहित स्वधर्म कर्म सोडून देऊन भलत्याच कर्मांना हात घालतो आणि इंद्रिय आपल्या आपल्या विषयांच्या ठिकाणी भलतीच रमून राहतात. मग विधीची वाफ चुकवी, विहित कर्मांची संधी तो चुकून टाकतो, तो सोडून देतो. आणि अन्यायाचे बीज वाही परधर्मो भयावहा असं जे भगवंतांनी म्हटलेलं आहे त्या ठिकाणी अन्याय निर्माण होतो. कुकर्माचा करवी राबू जरी. आणि अनेक प्रकारची कुकर्म पापकर्म अशी तयार होतात. तरी तयाची सारीखे असंभळ पाप पिके, मग भरपूर पाप निर्माण होतं. शेत आहे त्याच्यामध्ये जे पेरू ते उगवेल या न्यायाने भरपूर प्रमाणामध्ये पापाचंच पीक यायला सुरुवात होते. मग जन्मकोटी दुःखे भोगी जीवू, मग जीवाला जन्मकोटी म्हणजे कित्येक जन्म दुःखातून जाण्याखेरीज गत्यंतरच राहत नाही. ना तरी विधीचीये वाफे सत्क्रिया बीज आरोपे, तरी जन्मशतांची मापे सुखची मविते. आणि प्रत्येक जण जशी कुकर्माची वाफच पिकवत असेल असं नाही, तर काही जण विधीचीये वाफे म्हणजे संधी, पण विहित कर्मांची संधी घेतात, कर्तव्यात्मक कर्मांची संधी घेतात आणि स्वरूपबोध प्राप्त करून घेतात. सत्क्रिया बीज आरोपे, त्यांच्या ठिकाणी सत बीजाची निर्मिती होते. तरी जन्मशतांची मापे सुखची मविजे, त्याला शेकडो जन्म अत्यंत सुखे नैव असं जीवन प्राप्त होत. म्हणजे या सगळ्या विचारामध्ये, क्षेत्राच्या संबंधी विचारामध्ये कोणी एका तत्वज्ञानांनी असं सांगितलं की क्षेत्र हे जीवाच्या मालकीचं आहे, प्राण हे कुळवाडी आहे, मन हा कारभारी आहे जणू. ते मन इंद्रियांकडून अनेक प्रकारची कर्म करून घेतं. जेव्हा परधर्म म्हणजे स्वधर्म सांडला की परधर्म, अधिक अन्याय अधिक कुकर्म असं जेव्हा होतं, तेव्हा कोट्यावधी जन्म ही दुःखाची अशी निघून जातात. आणि जेव्हा स्वधर्म अधिक सत्क्रिया असं घडत राहतं, तेव्हा शेकडो जन्म अत्यंत सुखाचे जाऊन पुढे कदाचित त्या क्षेत्राच्या सहाय्याने पण क्षेत्रज्ञ हा क्षेत्रापेक्षा वेगळा होऊन आत्मज्ञानाला प्राप्त होतो. तव आणिक म्हणती हे 9:30 वाजून गेले. तव आणिक म्हणती हे नव्हे, हे जीवाचे चिन्ह म्हणावे आमुते पुसा आघवे क्षेत्राचे या. असं म्हटल्याबरोबर दुसरे कोणी शास्त्र सांगणारे पुढे आले आणि ते असं म्हणाले की आम्हाला विचारा काय ते, तुम्ही म्हणताय ते बरोबर नाही. तव आणिक म्हणती हे नव्हे, हे जीवाचे चिन्ह म्हणावे आहुते कुसा आघवे क्षेत्राचे या. आहो जीवू येथ उकिता वस्ती करू वाटे जाता, आणि प्राणू हा बलवता म्हणून जागे. पुढच्या वेळेला आपण बघू. खरं म्हणजे या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टींच्या अंगानी या विविध प्रकारांनी वेगळ्या वेगळ्या ज्या उपपत्ती वेदांतामध्ये आलेल्या आहेत, वेदामध्ये आलेल्या आहेत, त्या ज्ञानेश्वर महाराजांनी कथन केलेल्या आहेत. या क्षेत्रासंबंधी विविध लोकांनी काय सांगितलेलं आहे याचा एक आढावा थोडक्यात ज्ञानेश्वर महाराजांनी घेतलेला आहे, तो आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तस. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सदविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृहः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.